नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कबस्तुपावटे तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. 2036 ऑलिंपिक आदी भारताक खेळां महासत्ता घडोवपा खातीर आपले सरकार वचनबद्ध आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. जिनोम वर्धित भारताच्यो जाती विकसीत करपी भारत संवसारांतलो पयलो देश थारला. संरक्षण मंत्री म्हण सशस्त्र दळा वांगडा काम करप आनी देशाचे वायट करपाक इत्सूक आशिल्ल्यांक योग्य ती जाप दिवप ही तांची जापसालदारकी अशें संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी म्हळां. केंद्रीय रस्तो येरादारी आनी महामार्ग मंत्री नितीन गडकरी आयज तेलंगणांत 6,000 कोटी रुपयांपरस चड मोलाच्या 14 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांपैकी 285 किलोमीटर लांबायेच्या मार्गाचे उक्तावण करतले. आनी आयपीएल क्रिकेट सर्तीत काल राती जाल्ल्या खेळात पंजाब किंग्स पंगडान लखनौ सुपर जायंट्स पंगडाक 37 धावणांनी हारयले. आतां पुराय खबरो. 2036 ऑलिंपिक आदी भारताक खेळां महासत्ता घडोवपा खातीर आपले सरकार वचनबद्ध आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. खेलो इंडिया युथ गेम्स 2025 उक्तावणा वेळार व्हिडिओ कॉन्फरन्सींग वरवीं ते उलयताले. फाटल्या दशकांत आपल्या सरकारान खेळां अर्थसंकल्पांत तिपेटीन वाड केला अशें तांणी म्हळें. सरकारान ह्या वर्सा खेळां खातीर 4,000 कोटी रुपयांपरस चड तरतूद केल्या. खेळांक उर्बा दिवन आनी मुळाव्या सुविधां मदीं सुदारणा करप हें सरकाराच्या प्राधान्य आसा अशें तांणी सांगलें. आतां वर्सभर खेळा सर्त आयोजीत करतात आनी राष्ट्रीय शिक्षणीक धोरणांत खेळांक अभ्यासाचो वांटो म्हूण मान्यताय दिल्या अशें ते उलयले. सरकार खेळगड्यांक खेळांचे नवे प्रकार सादर करपा खातीर वचनबद्ध आसा अशें तांणी सांगलें. बिहारांतल्यो सुविधा सुदारपाच्या यत्नां विशीं उलयतना प्रधानमंत्र्यांनी सांगलें, पाटणा गया महामार्गाचेर एक खेळा शार विकसीत करतात. खेळा अर्थवेवस्था फकत क्षेत्रापुरतीच मर्यादीत ना, तर ताचो परिणाम रोजगाराचो नव्यो संद निर्माण करता अशें संस्कृतीच्या आर्थीक मुद्द्या विशीं उलयतना तांणी सांगलें. उद्देजकता, फिजिओथेरपी, डेटा एनालिटिक्स, क्रिडा तंत्रगिन्यान, ई स्पोर्ट्स, खेळ माध्यम आनी कार्यावय वेवस्थापन ह्या सारक्या क्षेत्रांतूय खेळ नव्यो संद निर्माण करतात अशें प्रधानमंत्री हे वेळार उलयले. 18 वर्सां पिराय सकयल्ल्या खेळगड्यां खातीरची खेलो इंडिया युथ गेम्स 2025 काल बिहारांतल्या पटणांत एका भव्य सुवाळ्यांत सुरू जाली. ही सर्त पाटणा, राजगीर, गया, भागलपूर अशा वेगवेगळ्या शारांनी आयोजीत केल्या. नवी दिल्लींत सायकलिंग, नेमबाजी आनी एथलेटिक्स अशा 3 प्रकारचे खेळ आयोजीत केल्यात. जिनोम वर्धित भारताच्यो जाती विकसीत करपी भारत संवसारांतलो पयलो देश थारला. कृशी मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी भारतीय कृशी संशोधन परिशद ICAR विकसीत केल्ल्या भाताच्या 2 जातींचें अनावरण केले. नवी दिल्लींत आयोजित केल्ल्या कार्यावळीत श्री चौहान हांणी प्रकल्पांकडेन संबंधित आशिल्ल्या शास्त्रज्ञांक परबी दिवन देशाक आपल्या शेतकी शास्त्रज्ञांच्या क्षमतायेचेर विस्वास आसा अशें सांगले. भारताची उदरगत करपाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या संकल्पात हे संशोधन एक वाटचिरो थारतलो अशें तांणी सांगले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आयज नवी दिल्लींत जपानचे संरक्षण मंत्री जनरल नाकातानी हांचे कडेन द्विपक्षीय बसका घेतले. ह्या वेळार दोनूय वटेन सध्याच्या प्रादेशीक आनी आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिस्थितीचेर चर्चा करतले अशें संरक्षण मंत्रालयान एका निवेदनात म्हळां. भारत आनी जपाना मदीं खूब पोरणी इश्टागत आसा. संरक्षण आनी सुरक्षा हे दोनूय देशांमदले संबंधाचे म्हत्वाचे खांबे आसात. फाटल्या वर्सा नोव्हेंबरांत जाल्ल्या आसियान संरक्षण मंत्र्यांच्या बसके उपरांत 6 महिन्यांत दोनूय संरक्षण मंत्र्यांमदली ही दुसरी बसका आसा. विकसीत भारताचो मार्ग हो शेतकारांच्या शेतीचेरूच निंबून आसा आनी म्हणूनच शेतकी क्षेत्रांत काम करपी संस्था आनी कृशी विद्यार्थ्यांनी शेतकारांच्या जिणेंत बदल आनी समृद्धी हाडपा खातीर योगदान दिवप ही तांची जापसालदारकी आसा अशें उपराष्ट्रपती जगदीप धनखड हांणी म्हळां. ते काल मध्यप्रदेशांतल्या ग्वालियरांतल्या राजमाता विजयराजे सिंधिया कृशी विद्यापीठांत विद्यार्थी आनी प्राध्यापकां कडेन संवाद कार्यावळीत उलयताले. शेतकारांनी फकत पीक उत्पादकूच न्हय तर कृशी उद्देजक जावपा खातीर यत्न करपाक जाय अशें तांणी म्हळें. उपराष्ट्रपतींनी कृशी विद्यार्थ्यांक तंत्रगिज्ञान आनी संशोधनाचो उपेग करून कृशी क्षेत्रांत बदल घडोवन हाडपाचें आवाहन केलें. राज्यपाल मंगूभाई पटेल, मुखेलमंत्री डॉ मोहन यादव, केंद्रीय ईशान्य प्रदेशाचे दळणवळण आनी उदरगत मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आनी विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक अरविंद कुमार शुक्ला हे लेगीत हे वेळार हाजीर आशिल्ले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रा वयल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आनी संवसारांतल्या ताज्या घडणुकांच्या म्हायती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. आयकात सकाळी 7:25 आनी सांजवेळा 7:20 कोंकणी प्रादेशीक बुलेटीन. तशेंच सकाळी 8:40 आनी सांजवेळा 6:30 कोंकणी राष्ट्रीय बुलेटीन. एक्सचेर आमकां फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
केंद्रीय रस्तो येरादारी आनी म्हामार्ग मंत्री नितीन गडकरी आयज तेलंगणात 6,000 कोटी रुपयांपरस चड मोलाच्या 14 राष्ट्रीय म्हामार्ग प्रकल्पांपैकी 285 किलोमीटर लांबयेच्या मार्गाचे उक्तावण करतले. ते आयज सकाळी आसिफाबाद जिल्ह्यातल्या कागजनगर एक्स रोड हांगा 4 पदरी राष्ट्रीय म्हामार्ग 363 उक्तावण करतले. ते सांजे हैदराबादेत भेल आनी अंबरपेट उड्डाणपुलाचे औपचारीकपणान उक्तावण करतले. तशेंच मंत्री गडकरी तेलंगणात जायते रस्ते रुंदीकरण प्रकल्पाची बुन्याद घालतले. ते हैदराबादेतल्या अंबरपेटात एका जाहीर सभेत लेगीत उलोवप करतले. केंद्र सरकार देशातल्या 90% जिल्ह्यांनी मुळाव्या सुविधांच्या उदरगतीक प्राधान्य दिता अशें ह्या वेळार केंद्रीय कळस मंत्री आनी भाजपचे तेलंगणा प्रदेशाध्यक्ष जी किशन रेड्डी हांणी सांगले. हाका लागून उदरगत बऱ्यो रोजगार संद वाडटल्यो अशेंय तांणी सांगले. संरक्षण मंत्री म्हूण सशस्त्र दळां वांगडा काम करप आनी देशाचे वायट करपाक इत्सूक आशिल्ल्यांक योग्य ती जाप दिवप ही तांची जापसालदारकी अशें संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी म्हळां. नवी दिल्लींतल्या संस्कृती जागरण महोत्सवांत ते उलयताले. देशाच्यो शीम आनी सैनिकांची सुरक्षा लेगीत तांची जापसालदारकी अशेंय तांणी सांगले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला देशातल्या जनतेच्यो सगळ्यो इत्सा पुराय जातल्यो अशेंय तांणी सांगले. आतां पुराय संवसार भारताचें म्हत्व वळखता आनी संवसारीक माचेर लेगीत भारताचो आवाज सगळे आयकतात अशें संरक्षण मंत्र्यांनी सांगले. भारताची अर्थवेवस्था आतां 11व्या सुवातावेल्यान 5व्या सुवातेर पावन संवसारांतली सगळ्यांत व्हड अर्थवेवस्था जाला अशेंय ते उलयले. 2027 देशाची अर्थवेवस्था संवसारांतली तिसरी सगळ्यांत व्हड अर्थवेवस्था जातली अशी आस्तूय तांणी उक्तायली. विकसीत देश जावपा खातीर भारताक फकत आर्थिक नदरेंतल्यानूच न्हय तर अध्यात्मीक आनी सांस्कृतीक नदरेंतल्यान लेगीत उदरगत करची पडटली अशें हे वेळार संरक्षण मंत्र्यांनी सांगले. काल राती जम्मू काश्मीरांतल्या नियंत्रण शिमे लागसार पाकिस्तानी सैन्यांनी फारपेट केलो. ताका भारतीय सैन्यांनी लेगीत फाव ती जाप दिली. जम्मू काश्मीरांतल्या कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी, मेंढरा, नौशेरा, सुंदरबनी आनी अखनूर वाठारांनी शिमे पलतडच्यान बेछूट फारपेट जाल्ल्याचें संरक्षण सुत्रांनी सांगले. हाका भारतीय सैनिकांनी रोखडीच फाव अशी जाप दिल्या. कोणाकूच स्मरण आयिल्ल्याची खबर ना. एडीपी म्हळ्यार आशियाई विकास बँकेच्या गव्हर्नर्स मंडळाची 58वी वर्सुकी बसका काल इटलीतल्या मिलानात सुरू झाली. या 4 दिसांच्या कार्यावळीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन भारताचे प्रतिनिधित्व करता. ह्या बसकेक एडीबीच्या गव्हर्नर्स मंडळाचे अधिकृत प्रतिनिधी मंडळ आनी तांचे वांगडी आनी आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्था वांटेकार जाल्यात अशें अर्थमंत्रालयान एका निवेदनात म्हळां. ह्या बसकेकडेन संबंधित मुखेल कार्यावळीत अर्थमंत्री लेगीत वांटेकार जातल्यो. एडीबीच्या 58व्या वर्सुकी बसके वेळार त्यो इटली, जपान आनी भूतानच्या अर्थमंत्र्यां वांगडा द्विपक्षीय बसका व्यतिरिक्त एडीबीचे अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय कृशी विकास निधीचे अध्यक्ष आनी जपान बँक फॉर इंटरनॅशनल कॉपरेशनचे गव्हर्नर हांची भेट घेतल्यो. अर्थमंत्री निर्मला सीतारामन मिलानांतल्या भारतीय समुदायांकडेन लेगीत संवाद सादतल्यो. भारतीय हवामान खात्यान आयज गुजरात, आंध्र प्रदेश आनी ओडिशात उटंगाराच्या पावसाचो अदमास उक्तायला. फाल्यां मेरेन बिहार, ओडिशा, हिमाचल प्रदेश, झारखंड, जम्मू काश्मीर, उत्तराखंड, आसाम, मणिपूर आनी अस्तंत बंगालात गडगड आनी जगला मारून पावस पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. आयपीएल क्रिकेट सर्तीत काल राती जाल्ल्या खेळात पंजाब किंग्स पंगडान लखनौ सुपर जायंट्स पंगडाक 37 धावण्यांनी हारयले. पहिली फलंदाजी करतना पंजाब पंगडान निर्धारित विश्वचकात 236 धावण्यो केल्ल्यो. पंजाब किंग्सच्या प्रभसिमरन सिंग हाणें 91 धावण्यो केल्यो. उपरांत लखनौ सुपर जायंट्स पंगडाक मेळिल्ले 237 धावण्यांचे मोख साध्य करप शक्य जाले ना. तांणी निर्धारित विश्वचकात 7 बाद 199 धावण्योच केल्यो. ते आदी जाल्ल्या आनीक एका खेळात कोलकाता नायट रायडर्स पंगडान राजस्थान रॉयल्स पंगडाक 1 धावण्यान हारयले. आयज सनरायझर्स हैदराबाद पंगड दिल्ली कॅपिटल्स पंगडा आड खेळटलो. हो खेळ सांजे 7:30 सुरू जातलो. आनी आतां खबरो सोंपोवच्या पयलीं परतून एक फावट मुखेल खबरो. 2036 ऑलिंपिका आदी भारताक खेळां महासत्ता घडोवपा खातीर आपले सरकार वचनबद्ध आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. जिनोम वर्धित भारताच्या जाती विकसीत करपी भारत संवसारांतलो पयलो देश थारला. संरक्षण मंत्री म्हूण सशस्त्र दळां वांगडा काम करप आनी देशाचें वायट करपाक इत्सूक आशिल्ल्यांक योग्य ती जाप दिवप ही तांची जापसालदारकी अशें संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी म्हळां. केंद्रीय रस्तो येरादारी आनी म्हामार्ग मंत्री नितीन गडकरी आयज तेलंगणात 6,000 कोटी रुपयांपरस चड मोलाच्या 14 राष्ट्रीय म्हामार्ग प्रकल्पांपैकी 285 किलोमीटर लांबयेच्या मार्गाचे उक्तावण करतले. आनी आयपीएल क्रिकेट सर्तीत काल राती जाल्ल्या खेळात पंजाब किंग्स पंगडान लखनौ सुपर जायंट्स पंगडाक 37 धावण्यांनी हारयले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. प्रादेशीक खबरां विभागाच्यो मुखावयले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकपाक मेळटले आयज सांजेच्या 6:30 जावन 30 मिनटांचेर. नमस्कार.